नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो प्रादेशीक खबरो दिता. ऑनलायन पद्दतीन बुकींग केल्या उपरांत 25 दिसांनी घरगुती एलपीजी गॅस सिलिंडर गोंयकारांक मेळटलो अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सांगलां. वेवसायीक सिलिंडराचें वांटप 20% जाल्यार उद्देगीक वापराच्या सिलिंडराचेर बंदी आसतली अशेंय तांणी सांगलें.
डोमेस्टीक सिलिंडर जे आहा पळय न्ही ते अवेलेबल आसा. ओके, फक्त आमचे कमर्शियल सिलिंडरांचो प्रॉब्लेम सुरू आसा. वी आर इन टच विथ द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. तांच्यानी एक एक्झिक्युटिव्ह कमिटी काढल्या 3 सेक्रेटरींची. सगळ्यां कडल्यान रिपोर्ट घेतला, मी टॅकल करता. सगळ्या लोकांनी वचून आत्ता पॅनिक जावन लायनीक उभे रावपाची गरज ना, हो प्रॉब्लेम रिझॉल्व जातलो.
लोकांनी सहकार्य केले जाल्यार सगळ्यांक एलपीजी सिलिंडर उपलब्ध जातले. जेंचे कडेन 2-3 कनेक्शनां आसात तांणी सिलिंडराचो साठो करून दवरचो न्हय अशें आवाहन मुखेलमंत्र्यांनी केलां. इस्रायल अमेरिका झुजाक लागून हेर राज्यांप्रमाण गोंयांत लेगीत सध्या एलपीजी गॅस सिलिंडराचो उणाव आसा. हे फाटभुंयेर मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी शुक्रारा उंचेल्या पांवड्यावेली बसका घेतली. हे बसकेक मुखेल सचिवांसयत अधिकारी तशेंच ऑयल कंपन्यांचे प्रतिनिधी हाजीर आशिल्ले. पयलीच्या कोट्याचो जो रेकॉर्ड आसा त्याचे 20% वेवसायीक सिलिंडरांचे वाटप जातले. केंद्राकडल्यान वेवसायीक एलपीजी वाटपाविशी नव्यान निर्देश आयले उपरांत ते प्रमाण कार्यवाही जातली. दरेकी म्हालात दर दिसा नागरी पुरवण खात्याचे समन्वय अधिकारी एलपीजी सिलिंडर साठ्याचो नियाळ घेतले. हाका लागून साठ्याच्या उपलब्धतेची माहिती सरकाराक मेळटली. गोयच्या इयत्ता 6वी ते 12वी मेरेनच्या चलयांक स्वरक्षणाच्या हेतान राणी लक्ष्मीबाई स्वरक्षण प्रशिक्षणावरवी स्वरक्षणाचे धडे दितात अशी माहिती मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी दिल्या.
गोवा समग्र शिक्षा अंडर द जेंडर अँड इक्विटी इंटरव्हेन्शन इम्प्लिमेंटेशन ऑफ द सक्षम प्रोग्राम टायटल राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण. द प्रोग्राम इन्वॉल्व द ट्रेनिंग ऑफ द गर्ल्स अँड सेल्फ डिफेन्स फॉर द 3 मंथ्स फॉर द एव्हरी इयर. द प्रोग्राम वॉज इंट्रोड्यूस इन 2017 ऑनवर्ड्स फॉर द ऑल गव्हर्नमेंट मिडल स्कूल हाय स्कूल्स अँड हायर सेकंडरी स्कूल्स फ्रॉम द स्टँडर्ड 6 to 12. द स्कूल अपॉइंटेड द ट्रेन सेल्फ डिफेन्स इन्स्ट्रक्टर अँड कंडक्टेड द सेल्फ डिफेन्स क्लासेस फॉर द 3 मंथ्स इन अ इयर. इन दिस रिगार्ड द गव्हर्नमेंट विल ट्रेन ऑल द फिजिकल एज्युकेशन teachers as a master trainer in the self defense who interim shall train the girls in those respective schools.
आमदार देविया राणे हांणी खासगी थारावा वेळार चलयांक स्वरक्षणा खातीर अशें प्रशिक्षण मेळप गरजेचें आसा अशें म्हळें. तशेंच हें प्रशिक्षण शैक्षणीक वर्साच्या 3 महिन्या बदला सप्तकांतले 3 दीस दिवचे अशी मागणी तिणें केल्ली. ह्या वेळार आमदार दोतोर चंद्रकांत शेटये, प्रेमेन शेठ आनी आलेक्स रेजिलांड रॉरेन्स हांणी प्रशिक्षीत शिक्षकांनी स्वरक्षणाचे धडे दिवचे अशें म्हळें. विधानसभा अधिवेशनात काल शुक्रारा दनपारा उपरांत विरोधी पक्षांचो एकूय आमदार सभाघरात नाशिल्ल्यान चर्चा जायनासतनाच 3 खात्यांच्या मागण्यांक सभाघरान मान्यताय दिली. भौशीक बांदकाम, बंदर कप्तान आनी वजनमाप खात्याच्या मागण्यांक सभाघरान मान्यताय दिल्ल्याचे सभापती गणेश गांवकार हांणी जाहीर केले. शुक्रारा प्रश्नोत्तरा वेळार शेतकी संरक्षण विधेयकाविशी विरोधकांनी स्थगन प्रस्ताव हाडलो. हो चर्चेक घेवपाक सभापतींनी न्हयकार दिल्ल्यान विरोधी आमदार निषेध केलो. हाका लागून सभाघराचे कामकाज तहकूब केल्ले. विरोधकांचे एकूय खासगी विधेयक चर्चेक घेऊ नाशिल्ल्या कारणान विरोधी आमदारांनी सभाघरात बोवाळ केलो. उपरांत सभाघराचे कामकाज परतून सुरू झाले. मागण्या वेळार एकूण विरोधी आमदार सभाघरात नाशिल्लो. कपात सुचोवण्यो नाशिल्ल्यान मागण्यांक सभाघरान मान्यताय दिल्ल्याचे सभापतीन जाहीर केले. पणजी महानगरपालिका वेंचणुकेची मतमेजणी काल जाली. मंत्री आतनसिंह मोन्सेरात हांच्या फुडारपणाखाला भाजपाच्या आदारान तांच्या पॅनलान पणजी महानगरपालिका वेंचणुकेंत 30 वॉर्डातले 27 वॉर्ड जिखून निर्णायक असो जैत मेळयले. जाल्यार उत्पल पर्रीकर समर्थक आमी पणजेकार पॅनलाचे 3 उमेदवार जैतिवंत जाले. पणजी महानगरपालिकेच्या 30 प्रभागांखातीर वेंचणूक जाल्ली. गोंयात 100 दिसां भितर AI धोरण सुरू करतले अशी माहिती तंत्रज्ञान मंत्री रोहन खवटे हांणी दिल्या.
25 जुलै स्पीकर सर, गोवा AI मिशन 2027 हे विचारधारा करून आम्ही पुढे सुरुवात केली. वी लॉन्च द कॉम्प्रिहेन्सिव्ह AI इनिशिएटिव्ह टू बिल्ड अ रोबस्ट इकोसिस्टम अँड प्रमोट द यूज ऑफ AI अक्रॉस गव्हर्नन्स इनोव्हेशन and public service delivery. Our vision was clear. Goa merely must not consume AI solutions developed elsewhere.
आर्लेम क्रिकेट मैदानाचेर चालू आशिल्ले सरसांगण प्रायोरिटी सुपर सिरीज क्रिकेट 2026 सर्तीच्या चौथ्या दिसा सारस्वत टायगर्स आनी स्टीडी फाउंटन हेड्स ह्या पंगडांनी जैत जोडले. पणजे वेधशाळेन नोंद केल्ल्या प्रमाण राज्यात चडांत चड तापमान 34.4° सेल्सियस आनी उण्यात उणे तापमान 24.4° सेल्सियस इतले नोंद जाला. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले आयज सांजे 7:20 वरांचेर. नमस्कार.